मी पॉडकास्टर लोकांनी लोकांसाठी केलेले पॉडकास्ट.
पण जर तुम्हाला जसं माझ्या बाबतीत घडलं की मला कुठे ना कुठे त्या आतून वाटत होतं की नाही म्हणजे काहीतरी याच्या बियॉन्ड आहे जे मला करायचंय परसू करायचंय पण क्लॅरिटी नव्हतं कॉन्फिडन्स तर नव्हताच आणि रिस्क घेण्याची तेवढी माझ्यामध्ये एवढी क्षमता पण नव्हती तेव्हा की म्हणजे अरे मी काय करू आय वॉज लॉस्ट बेसिकली. तर मग ते एक जे क्युरिओसिटी एक क्वेश्चन आपण जेव्हा करायला लागतो तेच झालं माझ्या बाबतीत पण मला कुठेतरी तो चेंज पाहिजे होता की मला हे लॉंग टर्म नाही करायचं आहे की काहीतरी बेटर असेल काहीतरी ज्याच्यामध्ये मला खरोखर माझं जे पोटेन्शियल आहे ते मला युटिलाइज करायला मिळेल. तुम्ही स्वतःमधलं पोटेन्शियल ओळखतात तुम्हाला हे आतून कळ माहीत असतं कुठे ना कुठे सगळ्यांनाच माहिती असतं की करंटली मे बी की आपण ज्या लेवलला आता आहोत ते इज नॉट द अल्टिमेट लेवल वी कॅन डू बेटर आपण ह्याच्यापेक्षा बरंच काही चांगलं करू शकतो कॉन्ट्रीब्युट करू शकतो. एक तर पहिलं होतं काय तर आपण फ्रस्ट्रेट होऊ जातो की अरे म्हणजे काय एवढं का कठीण आहे माझ्यासाठी सगळ्यांसाठी तेवढं सोपं आहे आणि मग ते कुठे ना कुठे कम्पॅरिझन ट्रॅप अरे हे करतोय तो करतोय सगळे करतायत पण मला का नाही.
नमस्कार. इन्स्पिरेशन कट्ट्यावरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या भागाकडे वळण्याच्या आधी एक महत्त्वाची सूचना ती म्हणजे आपले दोन्ही पुस्तकं आता बाजारात विक्रीला आलेली आहेत. जो जे वांछील ही माझी पहिली कादंबरी ही खूप छान एक गोष्ट आहे. इन्स्पिरेशन घटनामधून मी जे काही शिकलेलो आहे ती एका छान गोष्टीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे. आणि पॉडकास्टिंग डिजिटल आवाजाची दुनिया हे पुस्तक जे वाचून तुम्ही घरी बसल्या स्वतःचा पॉडकास्ट सुरू करू शकता. ही दोन्ही पुस्तकं नक्की विकत घ्या आणि तुम्ही पण वाचा इतरांना पण वाचायला द्या. आजचा हा जो भाग आहे तो तुम्ही समजा कॉर्पोरेट जगतात काम करत असाल तर नक्की तुमच्यासाठी आहे. नक्की ऐका आणि लोकांपर्यंत पण शेअर करा आणि शेवटपर्यंत ऐका. कॉर्पोरेट जगतात काम करत असताना बरेच वेळा त्या कामाचा कंटाळा येणं की आपलं पॉटेन्शियलला वाव नाही आहे असं वाटणं अजून काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होणं अजून काहीतरी छान करण्याची इच्छा होणं या सगळ्या गोष्टींचं फ्रस्ट्रेशन येणं मग ते चिडचिड आरोग्याला त्रास ह्या गोष्टींपर्यंत ते पोहोचणं ह्या सगळ्या गोष्टी आता खूप कॉमन झालेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी एका टिपिंग पॉईंटपर्यंत पोहोचल्या तर मग फ्रस्ट्रेशन लेवल एवढं वाढतं की दुसरा काही पर्याय उरत नाही. तर त्या लेवलपर्यंत जाण्या अगोदरच आपण त्याच्या संदर्भात काही करू शकतो का आपल्याला काय आवडतं आहे याचा शोध घेऊ शकतो का की ते हळूहळू त्या दिशेने कशी वाटचाल करू शकतो आणि हे फ्रस्ट्रेशन आणि हे टिपिंग पॉईंट टाळण्यात कसं आपण टाळू शकतो या सगळ्या गोष्टींवरती चर्चा केलेली आहे आजच्या या एपिसोडमध्ये शरयू सावंत हिच्याशी. शरयू ही अनेक वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केल्यानंतर ती आता कोचिंग इन सक्सेस एक्सपान्शन इन लाईफ अँड बिझनेस म्हणून काम करते. ती इतर लोकांना आणि स्पेशली महिलांना मदत करते या फील्डमध्ये. सो तिच्याबरोबर या गप्पा आजच्या केलेल्या आहेत. इन्स्पिरेशन कट्टा तुम्ही कुठेही ऐकत असाल तर हे नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा 5-star रेटिंग द्या आणि इतरांपर्यंत पण पोहोचा. यूट्यूब स्पॉटीफाय ॲमेझॉन म्युझिक जिओ सावन ॲपल पॉडकास्ट गाना कुठेही तुम्ही ऐकत असाल तर नक्की लाईक आणि शेअर करा. इन्स्पिरेशन कट्ट्याचा हा 62-वा एपिसोड आहे. चला तर मग बघूया आजचा हा एपिसोड. शरयू तुझं खूप खूप स्वागत आहे आपल्या इन्स्पिरेशन कट्ट्यावरती.
थँक्यू नचिकेत. खूप खूप धन्यवाद मला इकडे बोलवल्याबद्दल.
थँक्स. लास्ट टाइम मी तुझ्या पॉडकास्टवर आलो होतो त्याच्यामुळे तुला मी बोलवण्यात साहजिकच आहे.
म्हणजे हे फुल सर्कल मोमेंट आहे असं मी म्हणेन की मी जेव्हा स्टार्ट केलेलं पॉडकास्टिंग तू इनफॅक्ट माझा पहिला गेस्ट होतास गेस्ट ॲज अ गेस्ट एपिसोडमध्ये आणि कमिंग टू युअर पॉडकास्ट आज म्हणजे फुल सर्कल मोमेंट.
ग्रेट. सो शरयू तू आता काहीतरी छान स्वतःचं नवीन काम करतेस. तू आधी जॉब करायचीस आता फुल टाईम तू प्रोफेशनली काम करतेस आणि हे सेल्फ हेल्प आपण आता हा शब्द खूप ऐकतो. माझा पॉडकास्ट पण सेल्फ हेल्प कॅटेगरीतला आहे किंवा सेल्फ हेल्पचे पुस्तकं पण खूप चालतात. सो व्हॉट एक्झॅक्टली इज सेल्फ हेल्प?
व्हॉट एक्झॅक्टली इज सेल्फ हेल्प? तर मी थोडं आधी माझं एक बॅकग्राऊंड सांगते की वेअर आय स्टार्टेड आणि मग कसं मी याच्यामध्ये आले. आणि तू एकदम बरोबर वर्ड यूज केलेला आहे सेल्फ हेल्प म्हणून. आणि मला वाटतं की मेजॉरिटी ऑफ द लोक तिकडे स्टार्ट करतात कारण की तो एक ब्रॉड टर्म आहे आणि तो समजण्यासाठी पण खूप इझी आहे. तर मी कॉर्पोरेटमध्ये होते, मार्केटिंगमध्ये, फार्मास्युटिकल कंपनीमध्ये. ऑलमोस्ट 10 वर्ष मी तिकडे होते, जॉब करत होते. इट वॉज अ गुड जॉब, गुड पोझिशन, गुड रोल, एव्हरीथिंग वॉज गुड. पण कुठे ना कुठे एक होतं आतमध्ये की काहीतरी मला स्वतःचं वेगळं करायचं आहे, ज्याच्यामध्ये मला खरोखर पॅशन आहे. तर मार्केटिंगची आवड मला खरोखर होती, क्रिएटिव्हिटीची आवड होती, म्हणून तो मला एक रोल आवडायचा. डायनॅमिक क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये बरीच आहे. पण आय थिंक की आफ्टर एक स्टेबिलिटी आल्यानंतर, एक मी म्हणू शकते जॉबमध्ये काही काळानंतर, ते मला असं वाटायला लागलं की कुठेतरी मला एक चेंज पाहिजे, की काहीतरी बेटर असेल, काहीतरी ज्याच्यामध्ये मला खरोखर माझं जे पोटेन्शियल आहे ते मला युटिलाइज करायला मिळेल. आणि तेव्हा असं मला या काही कॅटेगरीमधलं माहिती नव्हतं, सेल्फ हेल्प म्हणा किंवा कोचिंग किंवा हे सगळं काय एवढं माहीत नव्हतं. थँक यू. ऑफकोर्स आय वॉज फोकसिंग ऑन एक ट्रेडिशनल, आपण जे पाथ फॉलो करतो की चला एज्युकेशन घ्या, मग म्हणजे माझ्या बाबतीत असं झालं, मी सायन्स ग्रॅज्युएट आहे, मग मी MBA केलं, मग मार्केटिंग केलं आणि मग जॉब केलं. तर एक नॉर्मल जे रुटीन असतं सगळंच आपल्या सगळ्यांमध्ये, तर ते होतं. आणि मग वेन यू रीच अ सर्टन लेवल आणि यू स्टार्ट क्वेश्चनिंग की म्हणजे हेच एवढंच आहे की असं काही आहे याच्या बियॉन्ड, राईट? आणि तर मग ते एक जे क्युरिओसिटी, एक क्वेश्चन आपण जेव्हा करायला लागतो, तेच झालं माझ्या बाबतीत. पण मला कुठेतरी तो चेंज पाहिजे होता की मला हे लॉंग टर्म नाही करायचं आहे, मला लॉंग टर्म काहीतरी वेगळं करायचं आहे जिकडे मी कॉन्ट्रीब्युट करीन आणि माझे स्वतःचे जे काही युनिक टॅलेंट स्किल असेल ते मला यूज करायचं आहे. पण तेव्हा मला कोचिंग आणि या सगळ्या बॅकग्राऊंडबद्दल काही माहीत नव्हतं. सेल्फ हेल्प ऑफकोर्स, कारण की इट वॉज ऑलरेडी इन द मार्केट, म्हणजे बुक्स म्हणशील तू किंवा तेव्हा तर एवढं पॉडकास्ट नव्हतं. म्हणजे मी म्हणत आहे 5-6 वर्षापूर्वींची गोष्ट, तेव्हा हे सगळं स्टार्ट झालं फॉर मी,
राईट?
तर पुस्तकं वगैरे, तर ते सगळे मी वाचायला लागले की कोण कोण सजेस्ट करते आपल्याला काय काय, हे सेल्फ हेल्प काय असतं, एक क्युरिओसिटी आहे स्पिरिच्युअलिटीमध्ये म्हण किंवा यु नो की हे सगळं काय आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, पर्सनल डेव्हलपमेंट काय आहे. मग हळूहळू ते वाचत गेल्यानंतर हे कळायला लागलं की अरे खरोखरच तुम्ही, तुला पाहिजे ते तुम्ही करू शकता. म्हणजे इट इज नॉट नेसेसरी की तुम्ही, तुम्हाला जे लोक सगळे सांगतात की एक सेट पाथ फॉलो करायचा आहे तुम्हाला तोच करत राहायचा आहे. ऑफकोर्स इफ यू आर हॅपी डुईंग दॅट, जर तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद मिळतो तर नथिंग लाईक इट, यू शुड कंटिन्यू डुईंग दॅट,
राईट?
पण जर तुम्हाला, जसं माझ्या बाबतीत घडलं की मला कुठे ना कुठे त्या आतून वाटत होतं की नाही, म्हणजे काहीतरी याच्या बियॉन्ड आहे जे मला करायचंय, परसू करायचंय, पण क्लॅरिटी नव्हतं, कॉन्फिडन्स तर नव्हताच आणि रिस्क घेण्याची तेवढी माझ्यामध्ये एवढी क्षमता पण नव्हती तेव्हा, की म्हणजे अरे मी काय करू, आय वॉज लॉस्ट बेसिकली. मग एक इन्फॉर्मेशन ओव्हरलोड असतो की तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी वाचतात की, आणि मग इंटरनेट, ऑनलाईन, सोशल मीडिया हे सगळं, की अरे हे पण पॉसिबल आहे, हे पण पॉसिबल आहे, हे पण आहे, म्हणजे सगळीच काही ना काही करत आहेत, करेक्ट? लाईक इट इज अ टाईम की आता असं नाहीये की मेजॉरिटी द लोक विल फॉलो सेट पाथ. बरीच मुलं ह्या सेट ट्रेडिशनल पाथमध्ये न जाता आधीपासून स्वतःचं काही चालू करतात, त्यांचे जे स्किल्स टॅलेंट आहे त्याच्यामध्ये ते यु नो ते परसू करतात आणि पुढे तसं तसं होत जातं. पण मला तेव्हा तेवढा कोणी गायडन्स दिला नाही आणि नाही म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये म्हणशील किंवा फ्रेंड्स सर्कलमध्ये असं कोणीच नव्हतं किंवा कॉर्पोरेटमध्ये कलिग्जमध्ये, सगळीजण एक आपलं नॉर्मल पाथ जसं फॉलो करतात.
तर
सेल्फ हेल्प कॅटेगरी डेफिनेटली तेव्हा जेव्हा मला हे कळलं त्याच्याबद्दल ना, तर जसं मी सांगितलं की पुस्तकं वाचत गेले, पॉडकास्ट आणि युट्यूब, जे ऑफकोर्स गुगल सगळ्यांनाच त्याचा आपल्याकडे आन्सर्स आहेत, तर त्याच्यामधून हळूहळू मला कळत गेलं की असं काही एक आहे की त्याला कोचिंग म्हणतात, त्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतात आणि ते आपण स्वतःसाठी वापरू शकतो. मग त्या क्युरिओसिटीमध्ये मी ते स्वतःसाठी करत गेले, सेल्फ हेल्प जसं म्हणत. तर तुझा क्वेश्चन असा आहे की व्हॉट विल आय डिफाईन किंवा सेल्फ हेल्प काय आहे, तर माझ्यासाठी एकदम सिम्पल आहे हे मी सांगेन की ऑफकोर्स आता त्याला मी एवढे वर्ष हे ह्या क्षेत्रामध्ये स्वतः त्याच्यामध्ये गुंतवलेला आहे, स्वतःला शिकली त्याच्यामध्ये बरंच काही आणि आता तर डेफिनेटली देयर इज अ सर्टन वे की आय हेल्प अदर्स. तर मी असं म्हणेन की सेल्फ हेल्प म्हणजे हे आहे की तुम्ही स्वतःमधलं पोटेन्शियल ओळखतात, तुम्हाला हे आतून कळ माहीत असतं, कुठे ना कुठे सगळ्यांनाच माहिती असतं की करंटली मे बी की आपण ज्या लेवलला आता आहोत ते इज नॉट द अल्टिमेट लेवल, वी कॅन डू बेटर, आपण ह्याच्यापेक्षा बरंच काही चांगलं करू शकतो, कॉन्ट्रीब्युट करू शकतो, स्वतःसाठी चांगलं करू शकतो, दुसऱ्यांसाठी करू शकतो आणि आपण नवीन बेटर रिझल्ट्स जनरेट करू शकतो लाईफमध्ये, आपण एक बेटर लाईफ क्रिएट करू शकतो. व्हेरी सिम्पल. मग ते बेटर लाईफ क्रिएट करण्यासाठी ते प्रत्येकासाठी वेगळं असेल. कोणासाठी काही असू शकतं, कोणासाठी हेल्थ असेल गोल, कोणासाठी फ्रीडम गोल आहे, कोणासाठी मनी गोल आहे, किंवा स्वतःला जे आवडतं ते करण्याचं वॉट एव्हर कॉन्फिडन्स. तर ते तुम्ही कसं करणार? तर त्या जो गोष्टीला एक हेल्प जे मिळतं आपल्याला, सेल्फ हेल्प, आय वुड से दॅट इज वॉट इट सेल्फ हेल्प आहे, की तुम्ही स्वतःची मदत एक करून त्याला पुढे चालत जातात.
राईट. आता तू जे बोलली त्याच्यात आपण दोन पार्टमध्ये याला डिवाइड करूया, की एक तर तू म्हणालीस की प्रत्येकाच्या मनात किंवा काही लोकांच्या मनात असतं, असं प्रत्येकाच्याच मनात असतं असं काही नाही की काही लोकांच्या मनात, पण आता ही संख्या वाढत चालली आहे की लोकांच्या मनात असं असतं की जे मी आत्ता करतोय त्याच्यात मी काही खुश नाही आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं मला करायचं आहे, खूप चांगलं मी काहीतरी वेगळं करू शकतो वेगळ्या फील्डमध्ये किंवा त्याच फील्डमध्ये वेगळ्या प्रकारे वेगळ्या लोकांबरोबर. सो ही जी काय म्हणतात त्याला, ही चलबिचल जी असते ती आता बऱ्याच लोकांच्या मनात असते, पण त्याच्यातनं आपण जे एक्झिस्टिंग करतोय त्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर येणं ही काही सोपी गोष्ट नसते. तर सगळ्यात पहिले तर मला सांग की ही जी चलबिचल कोणाच्या मनात जेव्हा असते त्याचा काही टिपिंग पॉईंट असतो का, की याच्यानंतर की नाही बाबा आता खूप झालं बस आता बॉसनी रागवलं किंवा खूप भांडण झालं किंवा काय, असं काही टिपिंग पॉईंट असतो का की ज्याच्यानंतर माणूस बाहेर पडू शकतो का? पण इन धिस केस जेव्हा टिपिंग पॉईंट आल्यावरती बाहेर पडतो माणूस, तेव्हा तो एक फ्रस्ट्रेशन लेवलमुळे बाहेर पडतो, पण त्या फ्रस्ट्रेशन लेवलपर्यंत पोचायच्या आधीच बाहेर पडता येतं का, हे पण मला तुला विचारायचं आहे.
खूप चांगला प्रश्न आहे तुझा, आणि आय थिंक हे मी जे आधी सांगितलं त्याला एकदम कंटिन्युएशनमध्ये आहे. तर मी माझंच उदाहरण देईन की जसं जसं मी ज्या स्टेजमधून गेली आय थिंक ते खूप बेटर रिलेट करू शकतात लोक त्याच्याशी. तर कम्फर्ट झोन हा खरोखरच एक म्हणजे तो आपल्याला अडकवून ठेवू शकतो, किंवा आपण त्याच्यामध्ये बरेच लोक कम्फर्ट झोन मध्ये, आता याच्यामध्ये पण डिबेट आहे की अरे कम्फर्ट झोन आहे तर मग आहे, त्याच्यामध्ये काय वाईट नाही आहे. तसं तू बरोबर सांगितलंस, असं नाही की प्रत्येकालाच वाटतं की मला ते कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायचंय. तर त्याच फर्स्टली मला ते क्लॅरिफाय करायचंय की असं काही हे नाही आहे की बाबा सगळ्यांनाच कम्फर्ट झोन असेल
तुमचं, तर यू हॅव टू चेंज. कम्फर्ट झोन मध्ये राहण्याची तुमची मेंटॅलिटी असेल तर ती काही वाईट नाही आहे, दॅट इज ऑल्सो ओके. म्हणजे
या इट इज तुम्हाला लागतंय
स्वतःला काही कमी मानून घ्यायची गरज नाही आहे.
ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. पण ऑफकोर्स आपण त्या ऑडियन्सला केटर करतोय की ज्यांना ते बाहेर पडायचं आहे, ज्यांना ते वाटत आहे करायचं आहे. तर जसं मी सांगितलं तसंच माझ्या बाबतीतही घडलं. एक तर दोन गोष्टी होत्या, असं नाहीये की ठीक आहे सगळेच करतात म्हणून मला करायचं आहे, तर ती एक अशी काय वृत्ती नव्हती माझी, पण मला कुठेतरी आतून वाटत होतं. मग ते रिसोर्सेस, तर पहिली गोष्ट म्हणजे क्युरिओसिटी जी आपली असते ना, त्याला हे प्रत्येकानेच बाळगायला पाहिजे. जसं तू चांगलं एक्झाम्पल दिलं की बऱ्याच वेळेला आपण त्या टिपिंग पॉईंटला पोहोचतो आणि मग नाईलाज असतो की अरे आता तर म्हणजे काहीच नाही उरलं, आता तर मला करावंच लागणार काही तरी. तर तो स्टेज न गाठण्याचं म्हणजे एकदम उत्तम आहे की क्युरिओसिटी लेवल एक चिकित्सा दी असते आपल्यामध्ये, त्याला तुम्ही बाळगा, क्वेश्चन करत जा की ठीक आहे मला हे नाही आवडत आहे करंटली मी ज्या रियालिटीमध्ये आहे, कामाचं जसं तू उदाहरण दिलं की ऑफिसमध्ये काही झालं की ते नॉर्मल जनरल आपण म्हणून बोलतोय, तर ते क्युरिओसिटी लेवल ठेवा की काय करू शकतो. करेक्ट. मग ते असं नाही की सडनली दुसऱ्या दिवशी तुम्हाला आन्सर येईल किंवा सडनली एका वीकमध्ये तुम्ही खूप मोजर ड्रास्टिक घ्या, कारण की ते पण मग खूप ड्रास्टिक आहे आणि ते खूप जास्त हे आहे. तर जसं तू सांगितलं की आधीपासूनच त्याचा आपण कसा पाथ ते फॉलो करू शकतो, तर माझ्यासाठी तसंच झालं की तसं ते क्युरिओसिटी लेवलमुळे मी या सब्जेक्ट मॅटरमध्ये बरंच वाचत गेले, हे करत गेले, मग कोचिंगचं हे केलं झालं. पण कुठे ना कुठे तो कॉन्फिडन्स नव्हता माझ्यामध्ये की मी जॉबला हे करून सोडून स्विच करू शकते, बिकॉज ऑफकोर्स स्टेबल जॉब आहे, सॅलरी आहे, तर आणि एक आपल्याकडे टाईमलाईन आणि एजचं पण एक लिमिट असतं की अरे बाबा या वयामध्ये तुम्ही रिस्क घ्या, पण या वयामध्ये असा विचार करू टाका जे आहे ते चांगलं चाललंय ते चालू द्या. तर बरोबर आहे, त्याच्यामध्ये काहीही चूक नाही आहे मी म्हणेन असं नाही, पण जर तुम्हाला कुठे ना कुठे तो स्वतःमध्ये एक कॉन्फिडन्स आणि बिलीफ आहे की नाही मी करू शकते आणि तुम्हाला एक पाथ भेटत आहे, तर तुम्ही डोंट गिव्ह अप ऑन दॅट. म्हणजे त्याला जस्ट बिकॉज तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये आहात म्हणून त्याला इग्नोर करू नका, तर त्याचं पण एक क्युरिओसिटी म्हणून ऍटलीस्ट त्याला साईड बाय साईड हे करत जा. तर माझ्या बाबतीत तू जे म्हटलं ते असं टिपिंग पॉइंट तर मी नाही म्हणेन, पण टाइमच्या हिशोबाने थोडं टिपिंग पॉइंट आलेला. बिकॉज मी बरेच वर्ष हे सगळं वाचत होते, ऐकत होते लोक काय करतायत, कॉन्फिडन्स पण येत होता की करू शकते मी, असं काही एवढं ह्याच्यामध्ये एवढं डिफिकल्ट नाहीये खरोखर. पण मला ते रिस्क आणि डिसिजन घ्यायला एक हिम्मतच होत नव्हती की अरे मी एक फायनल एक डिसिजन घ्यायचा होता की बाबा नाही हे आता बस करून हे, पण ते त्यालाच म्हणतात की कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणं, आणि ते खूप कठीण असतं बऱ्याच वेळेला, आणि ते कठीण असतंच. त्याच्या मागे एक सायंटिफिक रिझन पण आहे, ते मी सांगेन थोड्या वेळाने त्याचं काय कारण असू शकतं. तर त्या कम्फर्ट झोनच्या का बाहेर पडता येत नाही ह्याचा ह्याच्यामागे मग मी एकतर पहिलं होतं काय तर आपण फ्रस्ट्रेट होऊन जातो की अरे म्हणजे काय एवढं का कठीण आहे माझ्यासाठी, सगळ्यांसाठी तेवढं सोपं आहे, आणि मग ते कुठे ना कुठे कम्पॅरिझन ट्रॅप, अरे हे करतोय तो करतोय सगळे करतायत पण मला का नाही
जमत.
पहिलं तर त्या कम्पॅरिझन ट्रॅप मध्ये नाही पडायचं, की तुम्ही जेव्हा फ्रस्ट्रेट आणि स्वतःला आपण जर क्रिटिकली घेतलं आणि ब्लेम केलं तर मग तुम्हाला तर काही सोल्युशन भेटणार नाही, तुम्ही त्या नेगेटिव्ह सायकल मध्ये जाणार आहात. ठीक आहे, पण दॅट फ्रस्ट्रेशन पार्ट इज रिअल, ते घडतं तसं. आणि मग अगेन त्याच क्युरिओसिटी लेवलला आपण जर घेऊन चाललो की काय कारण काय असू शकतं याच्यामध्ये, की मला ते कम्फर्ट माझ्यासाठी एवढं कठीण काय डिसिजन घ्यायला, मी का नाही जाऊ शकत त्या कम्फर्ट लेवलच्या बाहेर, मग त्यामध्ये मला कोचिंग जेव्हा कळलं आणि मी स्वतःसाठी कोचिंग घेतलं, देन आय रिअलाइज की अरे ह्याच्यामागे तर हे कारण आहे. इट वॉज नॉट की इट वॉज माय कॉन्शियस थॉट आपण ज्याला म्हणतो, की मी जे माझ्या ह्यानी बुद्धीनी विचार करते ना एक डिसिजन घेण्यासाठी, तर त्याचं तेच एक कंट्रोल पॅरामीटर नाही आहे. आपल्या मेंदूमध्ये किंवा आपल्या मनामध्ये आपल्या एका डिसिजन मेकिंगमध्ये पण बरेचसे फॅक्टर्स इन्वॉल्ड आहेत, बऱ्याच वेळेला ते आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत, ते आपल्याला माहीत पण नसतात. जे आपलं डिसिजन मेकिंग म्हणा किंवा जे आपण जगत आहोत, पॅटर्न्स म्हणतो आपण, आपलं वागणूक आपला स्वभाव ते गवन करतं. तर तेव्हा जे मला कळलं की काय लिमिटेशन्स ऍक्च्युली माझ्यामध्ये आहेत, आणि ते स्वतःमध्ये असतात. पहिलं तर तुमचं असं कधीच काही नसतं की दुसरं किंवा तिसरी बाहेरची व्यक्ती तुम्हाला होल्ड बॅक करते किंवा मागे धरून ठेवते, हे तर आधी आपल्या डोक्यातून काढायचं आहे. तुमच्या लाईफचा कंट्रोल तुमच्याकडेच आहे, रिमोट कंट्रोल, आणि ते तुम्हीच चेंज करू शकता. एकदा ते आपण एक्सेप्ट केलं, एक रिस्पॉन्सिबिलिटी घेतली स्वतःवर की माझ्या हातातच आहे जे काय ते, आणि मग मी ओळखून मी समजून घेईन ना की काय लिमिटेशन आहे, त्याला मी ओव्हरकम करेन.
ओके,
ते मी केलं ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, आणि त्याच्यानंतर मग ते कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायचं शक्य झालं. तर तू जे एक विचारलं की ते अवॉइड करायचं, टिपिंग पॉइंट अवॉइड करायचं प्रोसेस काय, तर ह्याला मी म्हणेन की एक सिम्पल जर मला स्टेप बाय स्टेप सांगायचं असेल, इट इज आता असं नेसेसरी नाही आहे की स्टेप बाय स्टेपच घडेल, पण तरी सुद्धा एक तर आहे की तुम्ही त्याला एक्सेप्ट करा की ठीक आहे तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये आहात आणि त्या बाहेर पडणं थोडं कठीण जात आहे आपल्याला, त्याला एक्सेप्ट करायचं गरजेचं आहे. कारण की एक्सेप्टन्सनी काय होतं ना की ठीक आहे तुमचं एक तुमचं पर्स्पेक्टिव्ह चेंज होतं की ठीक आहे दिस इज फर्स्ट नाऊ नेक्स्ट व्हॉट, आता मी काय करू शकते या नेक्स्टमध्ये. मग तुम्हाला हळूहळू कळत जाईल की ठीक आहे काय लिमिटेशन आहे तुमचे, ते खरे आहेत की नाही, जर तुम्ही स्वतः बिलीव्ह करताय की बाबा मला हे जमणारच नाहीये किंवा हे माझ्यासाठी नाहीये, ते कितपत खरं आहे त्याची तुम्ही शहानिशा करतात. मग तुम्हाला कळत जातं की ते ऍक्च्युली हे माझे नाहीच आहे फर्स्ट ऑफ ऑल बिलीव्ह, हे मला कोणीतरी सांगितलंय किंवा हे काहीतरी आहे जे आधी घडलेलं आहे त्याच्यावरती बेसिसवरती मी ते स्वतःला खरं मानून चालते.
राईट,
मग तुम्ही हळूहळू कॉन्फिडन्स बिल्ड करता, स्वतःमध्ये तो बदल घडवतात, जी एक प्रोसेस आहे डेफिनेटली, आणि मग तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स येऊन ते कन्व्हिक्शन होतं. कन्व्हिक्शन म्हणजे तुमचा तो एक स्वभाव होऊन जातो की यू विल नो मोर डाऊट युअर सेल्फ की मी कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊ शकते का. तुम्ही तो एक स्वतःमध्ये चेंज आणतात, एक पर्सनॅलिटी तुमची होते ज्याच्यामध्ये पर्सनल रियालिटी चेंज होते की आय कॅन गो आउट ऑफ कम्फर्ट झोन, कितीही पेनफुल असेल कितीही कठीण असेल आय कॅन मी ते हँडल करू शकते.
शरण म्हणजे टू समराइज दिस, तुला असं म्हणायचं आहे का की एक एक क्षण म्हणजे एक असा काय येतो की जेव्हापासून आपल्याला फ्रस्ट्रेशन यायला सुरुवात होते, फ्रस्ट्रेशन म्हणा किंवा आपण जे काम करतो ते एन्जॉय करणं थांबून जातं किंवा एन्जॉयमेंट त्याच्यातलं संपतं की नाही आता मला नाही आवडायला लागतं, पण ते अगदी हळूहळू व्हायला लागतं आणि ते स्टेप बाय स्टेप होत जातं, आणि ते स्टेप बाय स्टेप होता 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 बरेचदा फ्रस्ट्रेशन लेवल खूप वाढत जाते की वाढलेली असते की नाही म्हणजे आता मी इथे काम करू शकत नाही किंवा मी आता हे काम करू शकत नाही, हा आपला टिपिंग पॉईंट झाला जो यायला नको, कारण तिथून मग आपण थोडं इमोशनल लेवलला डिसिजन घेऊन काहीतरी वेगळ्या मार्गाने चुकीच्या मार्गाने पण जाऊ शकतो. पण त्या टिपिंग पॉईंटला येण्याच्या अगोदर समजा ह्या फ्रस्ट्रेशनला आपल्याला चॅनलाइज करायचं आहे, आपल्याला चांगल्या दिशेने घेऊन जायचंय, तर ह्या स्टेप्स ज्या तू आत्ता सांगितल्या त्या आपल्याला फ्रस्ट्रेशन यायला सुरुवात झाल्यापासूनच आपण समजा या स्टेप्स घ्यायला सुरुवात केली तर त्याला व्यवस्थित आपण कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊ शकतो असं तुला म्हणायचं आहे, राईट?
डेफिनेटली डेफिनेटली, बिकॉज टिपिंग पॉईंटला येऊन जसं तू एकदम बरोबर सांगितलं डिसिजन घेतलं तर ते आपल्याला पण माहिती आहे की ते कसं डिसिजन कुठल्या ह्याच्यावरती बेस्ड असेल, तर ते आपण काही भीतीने घेतोय आणि तो किती कितपत बरोबर असेल. तुम्हाला एक व्यवस्थित सत्सक विवेक बुद्धी घेऊन जर डिसिजन घ्यायचं तर तुम्हाला ऑफकोर्स त्याच्याबरोबर चारही बाजूने विचार करायचा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला मग जसं मी सांगितलं या स्टेप्स फर्स्ट स्टेप मी जसं सांगितलं की पहिलं तर ओळखून घ्या की तुमचं गोल काय, एकदम क्लिअर सिम्पल जे तुमचं काय गोल असेल की ठीक आहे तुम्हाला जॉब करंटली तुम्हाला त्याच्यामध्ये काही सॅटिस्फॅक्शन नाही आहे किंवा तुम्हाला वाटतंय की तुम्हाला काहीतरी नवीन परसू एक हॉबी म्हणा किंवा पॅशन म्हणा किंवा नवीन तुम्हाला काही तुमचा स्वतःचा बिझनेस करायचा आहे फॉर एक्झाम्पल आपण टेक घेऊन चालूया, पण तुम्हाला नाही कळते कुठून स्टार्ट करायचं किंवा तुम्हाला एक भीती आहे म्हणा किंवा एक तुम्हाला सेल्फ डाऊट आहे असं काय असेल तर की पहिलं तर त्याला एक्सेप्ट करा की ठीक आहे हे एक माझं गोल आहे मी प्रयत्न करते त्याच्यासाठी पण ते जे मला करायला पाहिजे ते मी नाही करत आहे कुठे ना कुठे काहीतरी मला लिमिट करत आहे. मग ते अक्नॉलेज आणि एक्सेप्ट आपण जसं म्हणतो की त्याला एक्सेप्ट केल्यानंतर त्याला क्वेश्चन करा त्याला प्रश्न करा की हे का होत आहे असं.
पण बिफोर दॅट मला एक विचारायचं असं होतं की हे जे माझं गोल आहे किंवा माझं पॅशन आहे हे खरोखर माझं पॅशन आहे की हे खरोखर माझा गोल आहे की फक्त तो एक्स पर्सन हे करतो आहे म्हणून मला ते आवडत आहे किंवा मला ते करायचं आहे, याच्यातला डिफरन्स कसा ओळखायचा?
ओके आय अंडरस्टँड दिस कम्प्लिटली कारण की हे पण घडू शकतं बऱ्याच वेळेला की अरे बाकी कोणतरी करतंय आणि त्याला त्याच्यामध्ये यश मिळतंय तर मला पण हे करू दे आणि मग मला कळेल म्हणजे मला पण आय ऑल्सो बी सक्सेसफुल.
कंटेंट क्रिएशन मध्ये तर हा खूप मोठा आहे, त्याच्या रील्स खूप चालतात म्हणून मला पण कंटेंट क्रिएटर बनायचंय.
तर ह्याच्या तर म्हणजे नचिकेत सांगायचं झालं तर पहिलं तर ह्याच्यासाठी एकदम बेसिक आणि जे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही स्वतःला तर यू हॅव टू नो युअरसेल्फ, मी जसं म्हणेन की स्वतःला तुम्हाला ओळखायला पाहिजे की ठीक आहे ती व्यक्ती जे करते आहे व्हॉट एव्हर मी रिझन आहे तर मला माहित नाही की त्याच्यामागे त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे किंवा काय तुम्हाला ते खरोखर वाटते का ते करून तुम्हाला आनंद मिळणार आहे का. ॲट द एंड ऑफ अ डे आपण जे काही करतो जर तुम्हाला पॅशन जर तू म्हणत असेल तर आपण आनंद स्वतःला काहीतरी एक आनंद भेटण्यासाठी करतोय तर ते करून तुम्हाला स्ट्रेस वाटतंय की ठीक आहे अरे तो कॉन्टेंट क्रिएटर तसं करतोय पण जर तुम्ही एन्जॉय पण आयडली म्हणजे तुम्हाला चांगलं वाटतंय का एन्जॉयमेंट मे बी नसेल स्टार्टिंगला कारण की ठीक आहे तुम्ही खूप मिक्स्ड फिलिंग मध्ये आहात की तुम्ही नवीन पण आहात एक्साइटमेंट पण आहे कदाचित एन्झायटी पण आहे पण तुम्ही ते लॉंग टर्म मध्ये करू शकतात का. आय थिंक हा एक प्रश्न तर एक साहजिक आहे जो सगळ्यांनीच आपण करायला पाहिजे की मी हे जे आहे जस्ट बिकॉज तो करतो म्हणून मी करते की मी हे लॉंग टर्म स्वतः पुढचे व्हॉटएव्हर एक गोल ठेवून चाललो आपण 6 महिने 1 वर्ष हे मला करून कसं वाटेल ते स्वतःला प्रश्न करून एक यू हॅव टू सिट विथ युअर सेल्फ कंटेम्प्लेशन ज्याला आपण म्हणतो की बाबा खरोखर आणि मग त्यांनी जे काही आन्सर आहे लाईक बी ट्रुथफुल त्याला तुम्ही मग यू डोंट काय म्हणतो हेजिटेट व्हायचं नाही आहे की हो की नाही नाही असेल तर मग नाही मग ते नाही आहे तुमच्यासाठी काहीतरी वेगळं पाहत आहे असं नाही आहे की समोरचा किंवा तो करतो ते तुमच्यासाठी वर्कआउट होणार आणि मेजॉरिटी ऑफ टाइम ते तसं नाही होत. आपण जर विचार केला की त्याच्यासाठी जे काम करते ते मीच केलं माझ्या एक्सपिरियन्सनी मी सांगते तसं तू एक्झॅक्टली पॉईंट आउट केलंस कॉन्टेंट क्रिएटरच्या यांनी जेव्हा मी विचार करते की अरे मला पण करू दे पण मला माहिती हे नाही म्हणजे कुठेतरी मला ते पटत नाही आहे की यु नो पण जस्ट एक ट्रेंड म्हणून मला करायचं आहे तर ते नाही वर्कआउट होत. मे बी त्या क्षणासाठी एखाद्या गोष्टीसाठी होईल पण लॉंग टर्म मध्ये नाही होत.
बरोबर, पण इथे मी समजा कन्फ्यूज असेल की हे मला करायचं आहे की नाही करायचं आहे हे असं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये हो किंवा नाही मला उत्तरच मिळत नाही आहे तर मग काय करायला हवं.
तर ह्याचं तर एकदम म्हणजे परत म्हणजे असं आहे की एक तर आहे की तुम्ही ठीक आहे विचार पण जास्त पण विचार केला तर तुम्ही काहीच नाही करू शकणार. डू दॅट थिंग जेव्हा आपण ती कार्य क्रिया किंवा ऍक्शन घेतो तेव्हाच तुम्हाला कळतं की ते तुमच्यासाठी आहे की नाही आहे. त्याच्यासाठी खूप एक चांगलं हे आपण ह्याला म्हणतो की रेडी व्हायच्या आधी तुम्ही स्टार्ट करा ना, स्टार्ट बिफोर यू आर रेडी. त्याचं कारण पण तेच आहे, जोपर्यंत तुम्ही ते गोष्ट करत नाही तोपर्यंत तुम्हाला क्लॅरिटी नाहीये.
तुम्ही समजा कन्फ्युज, जर समजा तुम्ही कन्फ्युज असाल तर करून बघा. दॅट इज
एक्झॅक्ट
स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर. येस,
दॅट इज अ स्ट्रेट फॉरवर्ड. नाही तर तुम्ही ओव्हर थिंकिंग मध्ये जाणार. आणि आपलं मेंटल सेटअप आणि माइंड इज ब्रिलियंट इन दॅट. ओव्हर थिंकिंग, ओव्हर थिंकिंग, प्रोज कॉन्स, की हे करू नाही करू, हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल. तर त्याला जर तुम्हाला त्याला त्याच्या पुढे जायचं असेल तर तुम्हाला हे ऍक्शन म्हणजे तुम्हाला ते करावंच लागणार आहे, त्याचे स्टेप्स ऍक्ट करावं लागणार.
राईट. सो दुसरी स्टेप होती की सेल्फ, म्हणजे सेल्फ डाऊट जे असतात की मी हे करू शकेल की नाही करू शकणार. सो हे सेल्फ डाऊट्स घालवण्याचे काय प्रोसेस आहे?
येस, तर प्रोसेस पेक्षा आधी मी एक थोडंफार एक बॅकग्राऊंड सांगते की हे का होऊ शकतात कोणाला सेल्फ डाऊट. राईट, त्यांनी थोडंफार क्लॅरिटी येऊ शकेल की ते का होत. तर ह्याचं कोरिलेशन बऱ्यापैकी कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणे आणि तेव्हा सेल्फ डाऊट येतो. जेव्हा आपण ठरवतो किंवा आपल्याला कम्फर्ट झोनच्या बाहेर जायचंय, जेव्हा आपल्याला काही नवीन करायचं असतं, एखादी हॅबिट किंवा काही चेंज आणायचं स्वतःमध्ये, तेव्हा तो सर्वात जास्त आपल्याला फील होतो, म्हणजे कठीण वाटतं ती गोष्ट. तर त्याच्या मागे ह्याचं कारण आहे की आपलं ब्रेन जसं फंक्शन करतं, तर आपण त्याला म्हणतो अनकॉन्शियस माइंड. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की आपलं कॉन्शियस माइंड, जे आपलं अवेअरनेस आहे, मला वाटते ना मी हे करू शकते तर मी करू शकते, पण जेव्हा मी ते करायला जाते तेव्हा ते नाही होते माझ्याकडनं. मग त्याचं काय कारण आहे? जसं तू म्हणाला सेल्फ डाऊट आहे, करेक्ट, त्याच्यामध्ये मग ते काय येतं डाऊट? मला मी का नाही करू शकत आहे, मला कदाचित भीती वाटते किंवा मी डाऊट करते स्वतःला. मग त्याचं बऱ्याच वेळेला कारण असतं की अनकॉन्शियस माइंड आहे आपलं एक, ठीक आहे, जे बऱ्याच प्रमाणामध्ये आपलं रियालिटीला गव्हर्न करतं, जे ठरवतं की आपण कसं वागणार आहोत, आपण काय ऍक्शन घेणार आहोत. आणि हे जे अनकॉन्शियस माइंड आहे, हे ह्याच्यामध्ये जे लिमिट असतील त्याचे बरेच कारणं असतात. कदाचित काहीतरी गोष्ट घडलेल्या आहेत, किंवा लहानपणी काही घडलंय, किंवा तुम्ही तुमच्या यु नो फॅमिलीमध्ये काही बघितलं आहे, तुमच्या स्कूलमध्ये काही, किंवा जसं जसं आपण वाढत जातो, जे जे एक्सपिरियन्स आहेत आणि जे जे आपण मिनिंग त्याला देत जातो ना, जे आपण स्टोअर करतो आपल्या मेमरीमध्ये म्हणा, किंवा इनफॅक्ट आता सायन्सनी प्रूव्ह केलं की आपल्या बॉडीमध्ये पण ते स्टोअर होतात ॲज अ इमोशन्स बेसिकली. पण आपल्याला असं म्हणजे जसं माझ्या बाबतीत घडलं, ओनली वेन आय वेंट इन टू दॅट मला ते रिअलाइज झालं की अरे हे तर मला माहीत नव्हतं की हे मी ह्याला मी एक बिलीफ म्हणून, म्हणजे बिलीफ म्हणजे काय, त्या गोष्टीला आपण खरं मानून चालतो. मला असं कधीच वाटलं नाही की अरे मी, मला तर आय फील आय एम अ कॉन्फिडंट पर्सन, पण नाही काहीतरी आहे तिकडे. तर मग ते एक जेव्हा आपल्याला ह्याचं अंडरस्टँडिंग येतं की काहीतरी कंट्रोल आहे त्याच्या बाबतीत, आणि मग त्याला ओळखणे, मग ह्याला ओळखण्यासाठी एकदम तुम्हाला बेसिक जसं मी सांगितलं की त्याला एक न्यूट्रल पर्स्पेक्टिव्हनी त्याला क्वेश्चन करणे, म्हणजे पॉझिटिव्ह नेगेटिव्ह न म्हणता की ठीक आहे ते आहे काहीतरी. तर तुम्ही एखादं सपोज सेल्फ डाऊट असेल तर आपण क्वेश्चन केलं की का मला सेल्फ डाऊट आहे, एक तर पहिलं तुम्ही ओळखलं की तुमच्यामध्ये सेल्फ डाऊट आहे, हीच मोठी गोष्ट आहे. ॲटलिस्ट तुम्ही एक्सेप्ट केलं की बाबा माझ्या मला आहे सेल्फ डाऊट, म्हणून मी ते नाही करू शकत आहे. मग सेकंड क्वेश्चन हे आहे की याचं काय कारण असू शकतं, काही असं आहे घडलंय माझ्या ह्याच्यात की ज्याला ज्याच्यामुळे मी हे बिलीव्ह करत गेलेली आहे की आय एम डाऊटिंग माय सेल्फ. कदाचित काही इन्सिडेंट असू शकतं की ज्याला तुम्हाला वाटलं असेल की अरे म्हणजे माझ्यामध्ये क्षमता नाही आहे, कम्पॅरिझन आणि हे, आणि खूप कॉमन आणि हे नॅचरल पार्ट आहे ह्युमन आपल्या लाईफमध्ये लहानपणापासून अजून.
बरोबर,
तर त्याला मी काही मिनिंग दिलेलं आहे म्हणून मला तो डाऊट येत आहे. आणि हे क्वेश्चन करत गेला आपण तर तुम्हाला ते आन्सर भेटेल. मग त्याला तुम्ही क्वेश्चन करा की हे जे मी विचार करते माझ्याबद्दल ते 100% खरं आहे का, तर ते ऑफकोर्स तुम्हाला कळेल की अरे नाही हे नाही खरं, पण मी करते तो विचार, मग ठीक आहे हरकत नाही. मग त्याला एकदम त्याला म्हणतो सेल्फ कम्पॅशन, इट्स फाईन, म्हणजे माझ्या कंट्रोलमध्ये नव्हतं ते, मला माहीत पण नव्हतं की असं काही म्हणजे नो की मी लिमिटेशनमध्ये बिहेव्ह करते किंवा ॲक्शन घेते. मग तिकडेच तुम्हाला एक रेव्हलेशन होतं. आणि मग नेक्स्ट आहे की ते झाल्यानंतर त्याला तिकडे तेवढंच नाही आहे, मग नेक्स्ट मेन इम्पॉर्टंट हे आहे की तुम्ही त्याला एक तर चेंज करा त्या कॉन्सेप्टला, जर सेल्फ डाऊट असेल की तुम्हाला त्याचं कारण कळलं, मग तुम्ही हे करा की अरे हे तर सेल्फ डाऊट इज नॉट इन माय नेचर, हे माझं तर माझा स्वभावच नाही आहे. तर मग खरं काय तुमच्यासाठी नेक्स्ट स्टेप? खरं हे असेल की स्लोली स्लोली जाणे, असं नाही आहे की ओके सेल्फ डाऊट नंतर तुम्ही एकदम सेल्फ कॉन्फिडन्स एकदम चेंज विल हॅपन इन यु नो
हा मग तो फेक कॉन्फिडन्स तयार केल्यासारखं
होईल. एक्झॅक्टली, तर फेक आपल्याला नको, आपल्याला पाहिजे की तो आपला स्वभाव बनेल, की आपण असं त्याला म्हणतो की सॉलिडिफाय होईल. तर तुम्हीच ते आहात की म्हणजे कॉन्फिडन्स, यू आर कॉन्फिडंट पर्सन. मग त्याचं नेक्स्ट स्टेप आहे की ठीक आहे, सेल्फ डाऊट नाहीये तर पहिलं तर हे की हा खरं नाही ही गोष्ट. मग नेक्स्ट त्याच्यामध्ये हे येईल की मग काय खरी गोष्ट आहे. खरी गोष्ट ही आहे की ठीक आहे, काही होते चॅलेंजेस, लिमिटेशन, ते तेव्हा होते पण ते आता खरे नाही आहेत. आता तर मी, माझं एज हे आहे, मला एवढा एक्सपिरियन्स आहे, माझं हे नॉलेज आहे, मला हे पोस्ट आहे, वॉट एव्हर. ते तुम्ही स्वतःलाच चॅलेंज करा त्या बिलीफला. आणि की मी तर हे केलेलं आहे, आणि बऱ्याच गोष्टी आपण चॅलेंज ओव्हरकम केलं, त्याला आठवणं गरजेचं आहे की आय हॅव, मी स्वतः एवढं सक्सेस मिळवलेलं आहे ज्या ज्या गोष्टींमध्ये. तर हेवा जेव्हा आपण हे क्वेश्चन करून त्याला चेंज करतो, रिवायर करतो, स्लोली अँड ग्रॅज्युअली ते बिलीफ मग आपल्याला, म्हणजे ती गोष्ट आपल्यामध्ये एक सक्षम होऊन जाते. आणि मग ऍक्शन घेणं खूप गरजेचं आहे. हे जर तुम्ही नुसतं असं क्वेश्चन केलं, फाइंड आउट केलं, सगळं केलं, पण तुम्ही जर त्या अकॉर्डिंगली ऍक्शन नाही घेतलं ना, तर ते कधीच तुमच्या स्वभावात उतरणार नाही.
बिलकुल बिलकुल. आणि ऍक्शन्स तर म्हणजे ऑफकोर्स ऍक्शन घेणं सगळ्यात महत्वाचं आहे, की खूप विचार केला तू मगाशी पण म्हणाल की ओव्हर थिंकिंग करणं आणि या सगळ्या गोष्टी, ऍक्शन घेतल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. तर हे ऍक्शन घेण्यासाठी तू काय सांगशील, काय काय म्हणजे काय करायला हवं?
ऍक्शन घेण्यासाठी काय करायला ह्याचं मी आन्सर करते, पण ते का इम्पॉर्टंट आहे ह्याचं पण मी तुला एक आन्सर, म्हणजे एक जस्ट अगेन लाईक मला वाटतं की हे जरा एक विल गिव्ह यू कॉन्फिडन्स बूस्ट की ते का करायला पाहिजे. तर ऍक्शन पहिलं तर म्हणजे बऱ्याच वेळेला आपण ह्याच्यासाठी घाबरतो की आपल्याला वाटतं की आपल्याला खूप काही मोठं करायचं आहे, की असं नाही की उद्याच्या उद्या मला जाऊन जॉब सोडायचं किंवा आय हॅव टू रिझाईन. नाही, एवढं तुम्हाला ड्रास्टिक नाही करायचं आहे. जस्ट एक चिकित्सक म्हणजे एक क्युरिओसिटीनी की ठीक आहे मला हे आवडतं, तर त्याच्यामध्ये मी काहीतरी एक चला मी जाऊन एक काहीतरी बुक विकत घेते किंवा मी काहीतरी वाचते. इट इज व्हेरी व्हेरी लिटिल, एकदम छोटी ऍक्शन, तिकडनं स्टार्ट करा. असा जर विचार केला की अरे बापरे म्हणजे आता तर मी काहीच नाही केलं, आता मला जर मी काही मोठं नाही केलं तर मग काहीच होणार नाही, तर ते एकदम रॉंग आहे. कुठलंही चेंज जे आपल्याला पाहिजे असतं ना, ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम होतं. कारण की जसं मी सांगितलं, आपला स्वभाव एक असतो, आपलं नेचर, आपले बिलीफ असतात, आपण काय विश्वास करतो आपल्याबद्दल, कॉन्फिडन्स, तिकडे सर्वात मी तिकडे सगळं स्टार्ट होतं. तुम्ही स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असेल तर बाकी काहीच तुम्ही नाही करणार. तुमचं नेचर झालं, तुमचं बिलीफ झालं, तुमचं आयडेंटिटी, तुमचं आयडेंटिटी स्वतः तुमचं काय आहे, की ठीक आहे मी प्रॉब्लेम्सवर मात करू शकते, मी सोल्युशन्स फाइंड करू शकते. एवढं पण जर तुम्ही आणलं स्वतःमध्ये की मी सोल्युशन्स फाइंड करू शकते, तिकडेच खूप मोठा बदल घडत जातो. की अरे ठीक आहे, आता मग नेक्स्ट टाइम मी कोणाला काही विचारलं की तुम्हाला एक वाटलं की चला एक बुक घेतलं त्या टॉपिकबद्दल कोणाला विचारलं, तर छोटे छोटे ऍक्शन जेव्हा आपण घेत राहतो तेव्हा त्याचा कंपाऊंड इफेक्ट होतो, सगळ्यांनाच माहिती आहे एकदम जनरल. आणि त्या कंपाऊंड इफेक्ट इज ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्हाला तो चेंज दिसतो. पण बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे ऍक्शन म्हणजे, ह्याच्यामध्ये पण कम्पॅरिझन होतं बऱ्याच वेळेला की अरे तो तर एवढा पुढे गेलाय, लाईक यु नो संबडी. आणि पण आपण हे ना विचार करत की अरे त्यांनी केव्हा स्टार्ट केलंय.
बरोबर. येस, हे तर खूप महत्वाचं आहे. म्हणजे खूपदा असंच होतं की आपण कंपॅरिझन स्वतःची जो आपल्यापेक्षा 5 वर्ष आधी ज्यांनी चालू केलं त्याच्याशीच करतो, कारण तो टॉपवरती असतो. मी परत कंटेंट क्रिएशनचं समजा उदाहरण घेतलं, तर जे लोक आज ज्यांच्याकडे ते काय गोल्डन पिन आहे किंवा सिल्वर पिन आहे, त्यांच्या ते त्यांनी जे 5 वर्ष मेहनत केलेली आहे त्याच्या आधी, ती कोणाला दिसत नाही. आणि हे सो ती मेहनत जी आहे मागची 5 वर्षापूर्वी केली, 5 वर्षापर्यंत केलेली, ती पण बघायला हवी. आणि तू आत्ता हे जे म्हणालीस की हे छोट्या छोट्या ऍक्शन्स घेतले पाहिजे किंवा छोट्या छोट्या यांनी केलं पाहिजे, तर पहिला जो बुद्धा आपला होता त्याच्यात मी जसं म्हटलं होतं की दोन आपण स्प्लिट करूया. तर दुसरी गोष्ट तू जी बोलली होती ती ओव्हर इन्फॉर्मेशनची होती, की खूप गोष्टी आपण युट्यूबवरती गुगलवर सर्च करत असतो आणि मग त्याच्यातनं मोटिवेशन. सो मोटिवेशन हा जो प्रकार आहे की मोटिवेशनल व्हिडिओज बघतो आपण, मोटिवेशनल पुस्तकं वाचतो, एक दोन आपण एक काही तासांकरता ते मोटिवेशन टिकतं पण त्याच्यानंतर ते सगळं डायआउट होतं. सो हा जो ग्रॅज्युअल चेंज आहे, हळूहळू तू आत्ता म्हटलं की जो माइंडसेट चेंज होतो आपला हळूहळू, तो आणि मोटिवेशन याच्यामध्ये मेन फरक काय आहे हे ते एक तू सांग. आणि ह्यालाच कोचिंग म्हणतात का, की हे जे हळूहळू ग्रॅज्युअली आपल्यामध्ये स्वतःमध्ये चेंजेस करायचे, मोटिवेशनमध्ये आपल्याला काही मिनिटात काही सेकंदात समजा आपल्याला वाटतं की बदल होऊ शकतो आपल्यामध्ये, ते ते एक थॉट प्रोसेस, आणि एक थॉट प्रोसेस की ज्याच्यात आपण हळूहळू जातोय, आपल्याला स्वतःला डिस्कवर करत जातोय, एक एक गोष्टीला आपण स्टेप बाय स्टेप, तू जसं सांगितलं की त्या स्टेप्स घेत घेत त्या प्रोसेसनी आपण हळूहळू स्वतःला बदलायचा प्रयत्न करतोय. सो या दोन मधला बेसिक फरक काय आहे हा सांग.
या डेफिनेटली एकदम खूप छान प्रश्न आहे. परत एकदम आय थिंक अगेन समाव ते बरोबर चांगलं लेअर अप होत आहे आधीच्या कॉन्व्हर्सेशन मधून. तर मोटिवेशन, मोटिवेशनचं सर्वात मी सांगेन की एक बॅकड्रॉप सांगेन, म्हणजे नो बॅकड्रॉप म्हणजे जो आहे की हा आहे की आपण जर फक्त मोटिवेशनवरती लिमिटेड असू, डिपेंडेबल असू, जसं आपण म्हणतो डिपेंडेड असू, तर मग बदल घडणं खूप कठीण आहे. बिकॉज कोणीही सारखं मोटिवेटेड राहू शकत नाही. आपल्या आयुष्यात गोष्टी घडतच राहणार आहेत, वर खाली वॉट एव्हर, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह जे काय आहे ते, जसं आपल्याला पाहिजे तसं नेहमीच घडतं असं असं कधीच नसतं, किंवा असं नाही होत असं बहुतेक वेळा. तर जर तुम्ही फक्त मोटिवेशनवरती डिपेंड असाल की मी मोटिवेटेड झाल्यानंतरच काहीतरी ऍक्शन घेईन किंवा काहीतरी बदल घडवीन, आणि जसं तू सांगितलं ते बऱ्याच वेळा तेच होतं. आपण बघतो व्हिडिओज नंतर व्हिडिओज नंतर व्हिडिओज, ठीक आहे, इंस्टाग्राम हे ते सगळं ऐकतो, पॉडकास्ट, पण मग झालं मोटिवेट होतो आणि मग सगळं तिकडेच मग एंड पण होतं, किंवा काही इमिजिएटली काय घडलं, कदाचित तुम्ही मोटिवेट होऊन एक डिसिजन पण घ्याल की ठीक आहे मी हे करीन आणि स्टार्ट पण करतात, पण जसं तुम्हाला कळतं की अरे रिझल्ट येत नाही आहे किंवा गोष्ट कठीण होऊन जाते, एक कम्फर्ट लेवलच्या बाहेर तुम्हाला जावं लागतं, देन यू गिव अप. तर हे अगेन एक खूपच नॅचरल प्रोसेस आणि फिनॉमिनन आहे. आणि ह्याचं कारण जसं मी सांगितलं, कुठे ना कुठे हे आपलं, जसं मी सांगितलं, अनकॉन्शियस माइंड, एक आयडेंटिटी असते आपली. मी माझंच एक अगेन उदाहरण देते, इफ जर ते सिम्प्लिफाय करू शकतात, जसं सांगितलं की काय डिफरन्स आहे, तर माझा जॉब रोल जसं मी सांगितलं मला चेंज करायचा होता, आणि कुठे ना कुठे मला ते बॅक ऑफ द माइंड डेफिनेटली हे होतं की ठीक आहे आता मी कॉन्फिडन्स बिल्डअप केलाय, मी माझं जे मला भीती वाटत होती ती मी ओव्हरकम केली, सगळं केलं, पण तरी ना कुठे क्वेश्चन होता की मला सक्सेस भेटेल का, कारण की हा पूर्ण ओव्हरऑल रोल ऑफ चेंज ऑफ रोल म्हणू शकतोस, कारण मी कोचिंग मला मी करते, आणि एक ते डिफरंट आयडेंटिटी, राईट, इट इज अ कोच, मी कोच बनते, आणि आधी माझं एक डिफरंट आयडेंटिटी की आय वॉज अ प्रोफेशनल, आय वॉज वर्किंग, म्हणजे एका इंडस्ट्रीमध्ये मी काम करते जी एकदम वेगळी आहे. तर तो जो एक फरक आहे ना, ती एक जर्नी आहे, ती क्रॉस ओव्हर करायला मला वेळ गेला, टू बी ऑनेस्ट. कारण की जेव्हा आपण स्वतःला एस्टॅब्लिश करतो एक नवीन रोलमध्ये, पहिला तर तुम्ही झिरोपासून स्टार्ट करताय, तर तुम्हाला असं नाही की डे वन पासून रिझल्ट भेटणार आहे. दॅट इज वेअर अगेन मोटिवेशन, ठीक आहे मी मोटिवेटेड होऊन रिझल्ट घेतलं, पण आय एम आय रेडी टू त्याच्या, म्हणजे मी एकदम सेल्फ कमिटमेंट आपण ज्याला म्हणतो आणि एक सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी की ठीक आहे रिझल्ट आलं नाही आलं किंवा त्याला कितीही वेळ गेला, मी हे पाथ सोडणार नाही, कारण की हे माझ्यासाठी हे मला करायचं आहे. आणि मला माहित आहे की ठीक आहे आज रिझल्ट नाही आला याचा अर्थ हा होत नाही की आय एम अ फेलियर, किंवा मला क्लायंट्स नाही मिळाले किंवा काही, वॉट एव्हर, इट डज नॉट मीन आय एम अ फेलियर. मी शिकत जाते गोष्टी, मी स्वतःला डेव्हलप करत जाते आणि त्याचा मला कुठे ना कुठे रिझल्ट मिळणार. तर आयडेंटिटी जे आहे ना ते खूप महत्वाचं आहे. जसं तू विचारलंस की मोटिवेशनमध्ये काय फरक आहे, की आपण एक हळूहळू हळू जातोय, तर इमॅजिन तुमचा एक गोल आहे, ठीक आहे एक्स वाय झेड गोल आहे, तुम्हाला तिकडे पोहोचायचं आहे. जसं आपण कारमध्ये आपल्या गुगल मॅपमध्ये GPS टाकतो, तिथे तुम्हाला ते वेळ दाखवतो, तुम्ही इकडे तुम्हाला तिकडे जायचं, तर तिकडे जाण्याचे त्या गोलला रीच करण्याचे बरेच रूट आहे, करेक्ट. आता जेव्हा आपण विचार करू गाडी, आपल्या गाडीमध्ये बसून आपण जातोय, ठीक आहे, तर जसं तू सांगितलं की ठीक आहे तू स्वतः मोटिवेट हो, विच इज नथिंग, आणि त्याच्यामध्ये काही हे नाही, ते या पाथमध्ये काही चूक नाही आहे, तुझा वेळ घे आणि तू हळूहळू करत जा, चूक नाही, पण तुला त्याच्यामध्ये जास्त वेळ जाणार आहे. बऱ्याच वेळेला तुला गोष्टी कदाचित क्लिअर अप होतील सुद्धा, करेक्ट, पण एक काय होतं ना की अगेन इट इज नॉट नेसेसरी की सगळ्यांसाठी तसं होईल, मी असं नाही म्हणणार की एव्हरीबडी, इट ऑल डिपेंड्स की कोण कुठल्या लेवल आणि कुठल्या स्टेजला आहे, करेक्ट, कोण किती लेवल पर्यंत ते सेल्फ कमिटमेंट सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहे, आणि दे आर ऑल्सो कॉन्फिडेंट अँड करेजियस इररिस्पेक्टिव्ह ऑफ द रिझल्ट. ह्याच्यामध्ये हा खूप मोठा फॅक्टर आहे. बरेच लोक जेव्हा रिझल्ट दिसत नाही तेव्हा ते गिव्हअप करतात, तेव्हा मोटिवेशन वगैरे सगळं पाण्यात जातं, पण इररिस्पेक्टिव्ह ऑफ द रिझल्ट, नोईंग की तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे आफ्टर अ पॉइंट, देर इज अ टायमिंग टू इट. जसं मी आधी सांगितलं की ऍक्शन तुम्ही बिल्डअप त्याला कंपाऊंडिंग इफेक्ट म्हणतात, ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइमच त्याचा तुम्हाला रिझल्ट दिसतो त्याला, आणि कोणीही, पण ते टाइम आहे ना, तर ते तुम्ही शॉर्ट कट शॉर्ट करू शकतात विथ कोचिंग. तर ह्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळेला आपले जे अनकॉन्शियस म्हणू शकतात किंवा जे अनकॉन्शियस बिलीव्स आहेत, आयडेंटिटी आहे, जे कदाचित आपल्याला माहीत पण नाही की ज्याच्यामुळे मी पुढे ना जाऊ शकत आहे, हे बऱ्याचशा बाबतीत घडतं लोकांमध्ये. एक एक अर्निंग मनी इन्कम वाईज, पैसा सगळ्यांनाच माहिती पाहिजे की मला जास्त पैसे कमवायचे आहेत किंवा मला हे करायचं ज्याच्यामुळे मला मिळू दे पैसे. ते माझ्या बाबतीत पण घडलं की आणि तिकडे सर्वात मोठा मला डाऊट होता की हे बिझनेस करून कोचिंगमध्ये मी जेव्हा उतरते तेव्हा मला त्याच्यामध्ये किती सक्सेस मिळेल किंवा इन्कम भेटेल. ही गोष्ट तर मला खूप आवडते करायला, पण द मेजर क्वेश्चन जसं आपल्या सोसायटी सांगते आणि सगळीकडेच की ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला मनी नसेल तर देन इट इज इट इज अ हॉबी किंवा जसं वॉट एव्हर जसं सगळे म्हणतात. त्याच्यामध्ये मी काय जास्त नाही करणार, पण मग त्या बिलीफला मी क्वेश्चन केलं की कुठे मी हे असं हे उचललं की तुम्हाला जे आवडते ते करून तुम्ही पैसे नाही कमवू शकत. आणि ते होतं कुठे ना कुठे बिलीफ माझ्यामध्ये की नाही, तुम्हाला जर हे करायचं असेल पैसे तर तुम्हाला हे स्ट्रगल किंवा कदाचित जर आवडत नाही तेच करायला लागणार आहे की यु नो काही असू शकतं. बऱ्याच वेळेला आपण काहीही हे बिलीफ असू शकतात. दुसरं हे पण असतं होतं की माझ्या बाबतीत की हे मला आधी माहीत नव्हतं की अरे स्वतःचं काही स्टार्ट करणं म्हणजे यार खूप स्ट्रेस आहे. जॉब आहे तर काय सगळं सिम्पल आहे, सगळं सेट आहे, सॅलरी येते आपल्याकडे, महिनाभर आहे काम, वॉट एव्हर, एव्हरीथिंग इज स्मूथ. पण तो पण एक बिलीफ आहे की अरे देन आय हॅव टू वर्क थ्रू दॅट. तर ह्या ज्या गोष्टी असतात ना त्याला जसं मी सांगितलं स्वतःहून तुम्ही करत गेलात की ठीक आहे तुम्ही व्हिडिओज वाचा, पुस्तकं वाचा, पण ते आपल्याला पण माहिती आहे की किती वेळ लागू शकतो. तर कोचिंगमध्ये असं होतं की या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला उलगडत जातात. आणि मेन जे आहे जसं आपण स्टार्ट केलेलं सेल्फ हेल्पनी म्हणा किंवा योजनी की तुमच्यामधलं जे पोटेन्शियल आहे ते तुम्हाला ओळखून येतं. असं काही नाही की आन्सर कुठेतरी बाहेर आहे किंवा त्याचं सोल्युशन, सोल्युशन हे तुमच्यामध्येच आहे. जेव्हा तुम्ही ते ओळखतात ना तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचं जे गाडी आहे जसं मी सांगितलं गोल रीच करायचं आहे, जेव्हा तुम्ही अनकॉन्शियस पॅटर्न मधून जर बिहेव करत असाल करेक्ट, तर मग काय होतं ना आपण ब्रेकवरती चालत असतो. जेव्हा आपण ब्रेकवरती चालतोय तुम्ही कितीही कॉन्फिडेंट असाल आणि स्वतःला बरंच काही पॉझिटिव्ह अफर्मेशन जरी बोललात ना तरी तो वेळ लागणार आहे. एकदा ते ब्रेक निघून जातात ना देन यू गो स्मूथली. तर मी हेच सांगेन की कोचिंग आणि ह्याच्यामध्ये हेच आहे की कोचिंग इन द सेन्स कुठलाही तुम्हाला प्रोग्राम कोर्स वाटतं की तुमचा तो वेळ आहे, वेळ इट विल सेव द टाइम जे असतं ते फ्रॉम रिचिंग फ्रॉम पॉईंट ए टू युअर गोल पॉईंट बी असं.
राईट राईट. सो इन शॉर्ट म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी माहिती नसतात त्या स्वतःहून माहिती करून घेऊ शकतो आपण पुस्तकं वाचून किंवा व्हिडिओज बघून ह्या सगळ्या गोष्टीतनं, पण तो जो वेळ लागणार आहे तो वेळ कमी करण्यासाठी कोचिंग आपल्याला हेल्प करू शकतो.
व्हेरी सिम्पल. एक आपण बेसिक बघूया कोण कुठली व्यक्ती कोचिंगकडे वळते करेक्ट, ज्याला जे रिझल्ट पाहिजे असतात त्याला त्यांनी खूप प्रयत्न केलेत. बऱ्याच वेळेला असं म्हणजे हे बॅकग्राऊंड असतं, त्यांनी प्रयत्न केलेले असतात पण त्यांना ते नाही भेटत किंवा ते त्यांना एक रिझल्ट भेटते एका सर्टन लिमिटमध्येच भेटते, त्याच्या बियॉन्ड ते नाही जाऊ शकत आहे. तर तेव्हा तुम्हाला मग तिकडे त्याचं डेफिनेटली एक हेल्प होतं की आणि त्याचं हेच कारण आहे की आपलं अनकॉन्शियस जे माइंड मी सांगितलं की आपण ब्रेकवरती चालतो एक पॅटर्न असतं ते आपल्याला का होल्ड बॅक करतं किंवा हे ब्रेक का लागत असतात, कारण की अनकॉन्शियस माइंडचं सर्वात मोठं जे फंक्शन आपण म्हणू काम जे आहे आपल्या आपल्या लाईफमध्ये आपल्याला सेफ ठेवणं, सुरक्षित ठेवणं हे त्याचं एक त्याचं हे कामच आहे आपण म्हणू त्याला सिम्पल लँग्वेजमध्ये. जेव्हा तुम्ही ठरवतात की मला काही नवीन करायचं आहे, मला आता मला हे रिझल्ट भेटतंय, मला ग्रो करायचं आहे, माझी ही पोझिशन आहे जॉबमध्ये पण मला ह्या लेवलला जायचं आहे, तेव्हा ते कुठे ना कुठे त्याला कारण की ते रिझल्ट तुम्ही आधी तुमच्या लाईफमध्ये तुम्ही एक्सपिरियन्स केले नाही, ती गोष्ट नवीन आहे तुमच्यासाठी. तर तुमचं अनकॉन्शियस माइंड तुमच्या बॉडीला हे सिग्नल देतं की डेंजर आहे याच्यामध्ये, हे सेफ नाही
आहे,
तुम्हाला भीती वाटते, मेंटॅलिटी आपल्याला वाटतं एक डाऊट आपण करतो किंवा हे. आणि मग कुठे दॅट इज द रिझन की कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणं इझी नाही, कारण की तुम्हाला लिटरली सिग्नल असा असतो की इट इज नॉट सेफ टू गो आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन.
बरोबर. ते आपल्या डीएनए मध्येच आहे की आपण आधी जेव्हा गुहेत राहायचो आणि अननोन टेरिटरी मध्ये गेलं की तिथे कोण शापद असेल माहिती नसायचे, त्याच्यामुळे जे भित्रे लोक होते तेच टिकले, जे जगले, जे खूप डेअरिंग वाजवत होते ते मेले, त्याच्यामुळे जे भित्रे लोकांचेच आपण वंशज आहोत. त्याच्यामुळे हे कम्फर्ट झोनच्या बाहेर जायला आपल्याला आपल्या डीएनए मधूनच प्रॉब्लेम आहे तो. सो वी हॅव टू आपल्याला एफर्ट्स घ्यायला लागतात त्याच्यातनं बाहेर निघण्यासाठी. आणि ते एफर्ट्स सुकर करण्यासाठी, सोपे करण्यासाठी कोचिंग हेल्पफुल होतं.
डेफिनेटली, तर ते एफर्ट्स सोपं करण्यासाठी आणि त्याला एकदम जास्तच तुम्हाला स्ट्रगल नाही करावं लागणार किंवा ती गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे त्याचे काही जसं. आणि एक असतं की तुमच्या, मी हे पण म्हणेन इनफॅक्ट वन स्टेप अहेड, की तुमच्या स्वभावाला अलाइंड जसं तुम्ही आहात तुम्ही त्या ह्यानी पद्धतीने पुढे जा. ह्याच्यामध्ये मी असं पण नाही, तू जस्ट एक आधी एक्झाम्पल दिलं की काहीतरी कोण करतंय सोशल मीडियावर त्याला बघून आपण काही करू, म्हणजे एक मी सिम्पल एक्झाम्पल दिलं आहे. काय तुम्हाला बिझनेस आयडिया आहे तुमचा, तुम्हाला एक रिझल्ट जनरेट करायचा आहे, तर कोचिंग इज नॉट की अरे तू पण ते कॉपी कर आणि तसं करा आणि स्ट्रॅटेजी पडा, नाही. तर ही ती गोष्ट नाही आहे. हे तुम्ही ओळखतात की तुमच्यामध्ये पोटेन्शियल काय, तुमचं हायेस्ट पोटेन्शियल काय आपण कसं बोलतो, आणि तुम्हीच तुमच्यामध्ये तुम्हाला तुमचा पाथ एक उलगडत पण जातो म्हणू शकतो आणि तुम्ही डिसाईड करतात आणि यू कॅन वॉक ऑन युअर स्वतःचा आपलं एक युनिक पाथ. आणि त्याच्यामध्येच तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडथळा आले काही आले, यू नो की तुम्ही ओव्हरकम करणार, तो तुमचा स्वभाव एक नेचर आणि आयडेंटिटी बनते. तर कोच ही एक व्यक्ती आहे जी तुम्हाला तुमची एक आयडेंटिटी चेंज करायला हेल्प करते.
येस शरू, हे सगळे खूप डीप सब्जेक्ट आहेत. म्हणजे कॉन्शियस माइंडला चेंज करणं असो किंवा ओव्हर थिंकिंग असो किंवा सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड करणं, बाकी सगळे विषय खूप डीप विषय आहेत आणि एकेका विषयावरती एक एक आपला एपिसोड होऊ शकतो, इतके सगळे डीप विषय. आपण हा जो एपिसोड आहे तो इंट्रोडक्टरी एपिसोड म्हणून पकडूया आणि तू बाकीच्या पण टॉपिक्सवर बोलायला इथे येशील इन्स्पिरेशन कट्ट्यावरती, अशी आम्ही आशा करतो.
डेफिनेटली, आणि बरोबर आहे, म्हणजे आय कम्प्लिटली अग्री जसं सांगितलं, हे खूप डीप टॉपिक आहेत आणि हळूहळू जर ह्या एपिसोडमधून कोणाला काहीतरी असं इंटरेस्ट आणि क्युरिओसिटी आली असेल तर आय थिंक दॅट इज ऑल्सो खूप मोठी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट येईल, स्वतःमध्ये काय आहे ते क्वेश्चन करतील. आणि या डेफिनेटली आय, म्हणजे मला तर आवडेल पुन्हा यायला आणि एनी विच वेज मी हेल्प करू शकते कोणाला तर
डेफिनेटली ऑलवेज. बिलकुल बिलकुल. सो तू एखादं पुस्तक समजा तुला रेकमेंड करायचं असेल वाचायला, तर तू कुठलं रेकमेंड करशील?
बरीच पुस्तकं आहेत ऑनेस्टली स्पीकिंग. आजच्या काळामध्ये तर तू बघशील तर एव्हरी यु नो एव्हरी ऑथर एव्हरी कॉन्टेंट क्रिएटर वूड हॅव त्यांची पुस्तकं आहेतच. तरी पण एक पुस्तक मी म्हणेन की जे मी स्टार्ट केलं जिकडून माझी क्युरिओसिटी लेवल वाढली, ओके, इट इज नॉट अ मँडेट कारण की ते थोडं डीपच आहे ऍक्च्युली बुक, पण मी त्याचं जे टायटल बघून तेव्हा घेतलेलं आणि मला तेव्हा अजिबात माहीत नव्हतं की मी या क्षेत्रामध्ये येईन आणि यु नो वॉट एव्हर द पाथ अनफोल्डेड. तर त्याचं नाव आहे अवेकन द जायंट विद इन बाय टोनी रॉबिन्स.
ओके,
तर ते खूप खूप डीप आहे पुस्तक, पण ज्याला कोणी या विषयामध्ये इंटरेस्ट असेल आणि मला असं वाटतं की स्वतः बद्दल जाणून घेणं हे
बरोबर
चांगली गोष्ट आहे, म्हणजे इट इज गोइंग टू हेल्प यू, हे तुम्हाला त्याचा फायदाच होईल
नक्कीच. सो एक जाता शेवटचा एक हायपोथेटिकल प्रश्न विचारतो की या पॉडकास्टचं नाव समजा बदलून मन की बात ठेवलं आणि तुला 140 कोटी भारतीयांना काहीतरी मेसेज द्यायचा आहे, पॉझिटिव्ह मेसेज, तू काय सांगशील?
बापरे, ओके. तर हा मेसेज थोडा असं मोटिवेशनल आणि काय म्हणतो सेल्फ हेल्पच्या ह्यानी नाही आहे, पण मी असं सांगेन की आपल्या आपण जे आज जे आपण आज जे आपण काही बोललो पॉडकास्ट एपिसोडमध्ये की एक कम्पॅरिझन म्हणा किंवा यु नो एवढ्या गोष्टी घडत राहत आहेत आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोज नवीन नवीन काय ना काही, रोज नवीन नवीन काय ना काही इन्फॉर्मेशन आणि यु नो, तर माझं असं एक आहे की मला असं वाटतं की सगळ्यांनी जर मला मेसेज द्यायचा असेल ना तर मी हे सांगेन की तुम्ही जिकडे आहात इन युअर लाईफ ॲट ज्या काही स्टेजमध्ये आहात ना ते एकदम परफेक्ट आहे. तर तुम्ही असा विचार करू नका की मी मागे आहे किंवा मी फेल आहे किंवा मला अजून मी हे करायला पाहिजे, हे करायला पाहिजे ते ठीक आहे, ती चांगली गोष्ट आहे, पण क्रिटिकल आणि जजमेंटल होऊ नका की माझ्या लाईफमध्ये काहीच होत नाही आहे ह्याचं हे किंवा ते. तुम्ही जिकडे आहात ते ॲक्सेप्ट करा आणि की इट इज अ परफेक्ट प्लेस फॉर यू, ती परफेक्ट जागा आहे तुमच्यासाठी आणि मग तिकडनं डेफिनेटली तुमच्यासाठी खूप सारे पॉसिबिलिटीज आहेत आणि पोटेन्शियल आणि तुम्हीच तुमचं आयुष्य निर्माण आणि घडवत राहता, तर तुमच्याकडे ते चॉईस आहे, ते कोणाही दुसऱ्या तिसऱ्याकडे नाही.
बरोबर, आणि आतापर्यंत काही, येस आतापर्यंत काही झाला नाही याचा अर्थ पुढे होणार नाही असं पण नाही आहे. आणि आतापर्यंत एफर्ट्स घेतले नसतील तर ते पण काही घाबरण्यासारखी गोष्ट नाही आहे. जब जागो तब सवेरा.
एक्झॅक्टली. आणि असं पण नाही मी म्हणेन की आतापर्यंत काही नाही झालं असं आपल्याला मेंटली वाटतं. जे काही आपलं एक्सपिरियन्स आहे
त्याच्यामध्ये
डेफिनेटली आपल्याला ते हेल्प करतं आपल्या पुढच्या ह्याच्यासाठी. तर वॉट एव्हर इज देअर इज गुड. डोंट बी इन एनी काय म्हणतो की कॉम्पिटिशन हरी किंवा
येस. सो तुम्हाला या आपण हे सगळे सब्जेक्ट जे बोललो त्याच्यातलं कुठल्या विषयावर सगळ्यात पहिल्यांदा डीपमध्ये ऐकायला आवडेल हे नक्की आमच्यापर्यंत कळवा. शरयूचे पण सोशल मीडिया हँडल्स आपण शो नोट्समध्ये देतोय, त्यांना पण नक्की फॉलो करा. तिचे बाकीचे कंटेंट पण बघा. आणि कोचिंगसाठी पण तुम्हाला अप्रोच करायचं असेल तर नक्की करा. आणि शरयू तू इथे आलीस, सगळ्यांशी गप्पा मारल्या, वेळात वेळ काढून आलीस, त्याच्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. आणि जसं मी मग अशी म्हटलं तसं आम्ही अपेक्षा करतोय तुझ्याकडनं की तू परत येशील आणि एकेका सब्जेक्टवर अजून डीप कन्व्हर्सेशन आपण करू नक्की.
डेफिनेटली इट इज माय प्लेजर आणि इट इज माय प्रिव्हिलेज की इन्स्पिरेशन कट्टा तसं मी सांगितलं तू माझ्या पॉडकास्टमध्ये फर्स्ट सेवा आलेलाच. आणि आय मी खरोखर खूप अडमायर करते तुझ्या कामाला आणि यू आर अ व्हेरी कमिटेड पर्सन जे तू गेस्ट घेऊन येतोस. अँड तुझं जे ऑब्जेक्टिव्ह आहे की लोकांपर्यंत या गोष्टी पोचाव्यात, त्यांना हेल्प करावी, तर मला खूप म्हणजे त्याच्याबद्दल अभिमान आहे तुझा. आणि आय वुड डेफिनेटली बी मला खरोखर खूप आवडेल सर इफ आय गेट अपॉर्च्युनिटी आणि तुझ्या ऑडियन्सशी इंटरॅक्ट करायला. थँक्स फॉर हॅव्हिंग मी.
थँक्यू. थँक्स अ लॉट.
थँक्यू.
हा पॉडकास्ट कसा वाटला याची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. inspiration.katta@gmail.com वर. धन्यवाद.